आकाशवाणी मंजिरी गानू आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. भारताला आरोग्य सेवा केंद्र बनवण्यासाठी सामाजिक संस्थांनी पुढाकार घ्यावा. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचं आवाहन. पंतप्रधान आजपासून 2 दिवसांच्या इस्रायल दौऱ्यावर. केरळचं केरलम असं नामांतर करण्यास केंद्रीय मंत्रिमंडळाची मान्यता. गोंदिया जबलपूर रेल्वे मार्गाच्या दुपदरीकरणासह 3 रेल्वे प्रकल्पांनाही मंजुरी. संयुक्त राष्ट्रसंघात रशिया युक्रेन युद्धविरामासंबंधीच्या ठरावावर झालेल्या मतदानात भारत तटस्थ. आणि T20 क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत सुपर 8 गटात इंग्लंडचा पाकिस्तानवर 2 गडी राखून विजय. आता सविस्तर बातम्या. भारताला आरोग्य सेवा केंद्र बनवण्याचं आणि विकसित भारताचं स्वप्न साकार करण्यासाठी खासगी क्षेत्र, सामाजिक संस्था, विचारवंत आणि अन्य संबंधितांनी एकत्र यावं असं आवाहन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी केलं आहे. जीवरक्षण आणि आरोग्यसंपन्न भारताची निर्मिती या देशव्यापी मोहिमेचा प्रारंभ काल मुंबईत राष्ट्रपतींच्या हस्ते झाला त्यावेळी त्या बोलत होत्या. आरोग्याचं महत्व सांगतानाच केंद्र सरकारच्या आरोग्य सेवाविषयक विविध योजनांची माहिती त्यांनी दिली. बदलत्या काळात मानसिक अस्वस्थतेचा शारीरिक आरोग्यावर परिणाम होत आहे असं सांगून राष्ट्रपतींनी मानसिक आरोग्याचं महत्व विशद केलं. या कार्यक्रमाला राज्यपाल आचार्य देवव्रत, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार तसंच अन्य मंत्री आणि मान्यवर उपस्थित होते. तत्पूर्वी राष्ट्रपतींचं 2 दिवसांच्या महाराष्ट्र दौऱ्यासाठी काल मुंबईत आगमन झालं. आज राष्ट्रपती शेगाव इथं राष्ट्रीय आरोग्य मेळाव्याचं उद्घाटन करणार आहेत. आयुष मंत्रालय आणि अखिल भारतीय आयुर्वेद महासंमेलनाच्या वतीनं या मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं आहे. 4 दिवसांच्या या मेळाव्यात नागरिकांना आयुर्वेद, योग आणि इतर पारंपरिक आरोग्य सेवा शाखांसह विविध आयुष प्रणालींमार्फत मोफत आरोग्य तपासणी, वैद्यकीय सल्ला आणि औषधं घेण्याची संधी मिळेल. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज 2 दिवसांच्या अधिकृत इस्रायल दौऱ्यावर रवाना होत आहेत. पंतप्रधानांचा हा दुसरा इस्रायल दौरा आहे. या भेटीत पंतप्रधान मोदी आणि त्यांचे इस्रायलचे समपदस्थ बेंजामिन नेतान्याहू भारत इस्रायल धोरणात्मक भागीदारीत झालेल्या उल्लेखनीय प्रगतीचा आढावा घेतील. तसंच विज्ञान आणि तंत्रज्ञान, नवोन्मेष, संरक्षण आणि सुरक्षा, कृषी, जलव्यवस्थापन, व्यापार आणि अर्थव्यवस्था, दोन्ही देशांमधील लोकांचे परस्पर संबंध यासह इतर विविध क्षेत्रात दोन्ही देशांदरम्यान सहकार्याच्या संधींबाबत चर्चा करतील. दोन्ही नेत्यांमध्ये होणाऱ्या चर्चेत परस्पर हिताच्या प्रादेशिक आणि जागतिक मुद्द्यांवर आपल्या दृष्टिकोनांचंही आदान प्रदान होण्याची शक्यता आहे. पंतप्रधान आज इस्रायलच्या संसदेला म्हणजेच नेसेटला संबोधित करणार असल्याचं भारताचे इस्रायलमधील राजदूत JP सिंग यांनी आकाशवाणीच्या वार्ताहराला सांगितलं. इस्रायलच्या संसदेला संबोधित करणारे मोदी हे पहिलेच भारतीय पंतप्रधान असल्याचंही सिंग यांनी नमूद केलं. उद्या पंतप्रधान इस्रायलचे अध्यक्ष इसाक हर्झोग यांची भेट घेणार आहेत. दहशतवाद आणि दहशतवादी संघटनांसह त्यांचे हस्तक, समर्थक तसंच त्यांना आश्रय देणारे पाठीराखे यांचा सामना करण्यासाठी सहकार्यास कटिबद्ध असल्याचा भारत आणि इस्रायलनं पुनरुच्चार केला आहे. दहशतवादाच्या विरोधातील भारत इस्रायल संयुक्त कार्यगटाची 10वी बैठक काल नवी दिल्लीत पार पडली. त्यामध्ये दोन्ही देशांनी कुठल्याही स्वरूपातील दहशतवादाचा अत्यंत स्पष्ट आणि कडक शब्दात निषेध केला. तसंच दहशतवादाच्या विरोधात सातत्यपूर्ण, व्यापक आणि विशेष भर देऊन कृती करण्याच्या गरजेवरही या बैठकीत जोर देण्यात आला. दोन्ही देशांनी द्विपक्षीय आणि बहुपक्षीय चौकटीअंतर्गत प्रशिक्षण, सायबर सुरक्षा, सर्वोत्तम पद्धतींचं आदानप्रदान आणि माहितीची देवाणघेवाण याद्वारे सहकार्य वाढवण्याच्या मार्गांवर चर्चा केली. तसंच कायद्यांची अंमलबजावणी आणि न्यायिक सहकार्य बळकट करण्यावर देखील या बैठकीत चर्चा करण्यात आली. नवी दिल्लीत नव्यानं उभारलेल्या सेवा तीर्थ संकुलात काल प्रथमच केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक झाली. 2047 पर्यंत भारताला समृद्ध, सक्षम आणि आत्मनिर्भर राष्ट्र बनवण्याच्या दृष्टीनं या वास्तूत घेतला जाणारा प्रत्येक निर्णय देशातल्या 140 कोटी जनतेच्या आशा आकांक्षांचं प्रतीक असेल असा ठराव या बैठकीत एकमतानं मंजूर करण्यात आला. तसंच केरळ राज्याचं नाव केरलम असं करण्याच्या प्रस्तावाला मंत्रिमंडळानं मान्यता दिल्याचं माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी या बैठकीतील निर्णयांची माहिती देताना सांगितलं. महाराष्ट्रासह चार राज्यांमधल्या 8 जिल्ह्यांना जोडणाऱ्या 3 रेल्वे प्रकल्पांना कालच्या मंत्रिमंडळ बैठकीत मंजुरी देण्यात आली. गोंदिया जबलपूर रेल्वे मार्गाच्या दुपदरीकरणाचा त्यामध्ये समावेश आहे. या प्रकल्पांवर 9072 कोटी रुपये खर्च होणार आहेत. श्रीनगर विमानतळाजवळ 73 एकर भूखंडावर 1677 कोटी रुपये खर्चाचं सिव्हिल एन्क्लेव्ह संकुल उभारायला तसंच गुजरातमध्ये अहमदाबाद मेट्रोच्या विस्तारालाही काल मंजुरी देण्यात आली. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात.
आकाशवाणी पुणे केंद्राच्या प्रादेशिक वृत्त विभागात हंगामी वृत्त निवेदक आणि भाषांतरकार या पदासाठी अर्ज मागवण्यात येत आहेत. या पदासाठी अर्ज दाखल करण्याकरता मुदतवाढ देण्यात आली असून आता 5 मार्च 2026 पर्यंत अर्ज दाखल करता येतील. कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी असलेल्या 21 ते 50 या वयोगटातील व्यक्ती या पदासाठी अर्ज करू शकतात. पत्रकारितेची पदव्युत्तर पदविका किंवा 5 वर्षांचा मुद्रित अथवा इलेक्ट्रॉनिक माध्यमातील कामाचा अनुभव असलेल्या उमेदवारांना प्राधान्य देण्यात येईल. ही नियुक्ती आवश्यकतेनुसार फक्त हंगामी तत्वावर असेल. सविस्तर माहिती आणि विहित नमुन्याचा अर्ज भरण्यासाठी newsonair.gov.in/vacancies किंवा prasarbharati.gov.in/pbvacancies या संकेतस्थळांना भेट द्या. अधिक माहितीसाठी 020-255-10506 या दूरध्वनी क्रमांकावर कार्यालयीन कामकाजाच्या वेळेत संपर्क साधा. अर्ज करण्याची अंतिम तारीख आहे 5 मार्च 2026.
संयुक्त राष्ट्र महासभेत काल रशिया आणि युक्रेन यांच्यातील तात्काळ पूर्ण आणि बिनशर्त युद्धविरामाचं आवाहन करणाऱ्या मसुदा प्रस्तावावर झालेल्या मतदानावेळी भारत तटस्थ राहिला. 193 सदस्य असलेल्या संयुक्त राष्ट्र महासभेत या प्रस्तावाला 107 देशांच्या पाठिंब्यासह मंजुरी देण्यात आली. 12 देशांनी या ठरावाच्या विरोधात मतदान केलं आणि 51 देश तटस्थ राहिले. या 51 देशांमध्ये भारतासह बहारीन, बांगलादेश, ब्राझील, चीन, दक्षिण आफ्रिका, श्रीलंका, संयुक्त अरब अमिरात इत्यादी देशांचा समावेश होता. या ठरावात आंतरराष्ट्रीय कायद्याच्या विशेषतः संयुक्त राष्ट्रांच्या जाहीरनाम्याच्या अनुषंगानं व्यापक न्याय्य आणि शांततेच्या आवाहनाचा पुनरुच्चार करण्यात आला. शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी राज्यांना देण्यात आलेल्या निधीचा येत्या 31 मार्चच्या 100% वापर करण्याची गरज केंद्रीय कृषी मंत्री शिवराजसिंह चौहान यांनी स्पष्ट केली आहे. चौहान यांनी काल दिल्लीत महाराष्ट्रासह आसाम, बिहार, गुजरात, मध्य प्रदेश, राजस्थान आणि हरियाणा या राज्यांचे कृषी मंत्री आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांसमवेत दूरस्थ पद्धतीनं झालेल्या बैठकीत राष्ट्रीय कृषी विकास योजनेचा तसंच कृषी उन्नती योजनेचा आढावा घेतला. विविध योजनांचे लाभ तळागाळातील शेतकऱ्यांपर्यंत पोहोचण्यासाठी केंद्रीय निधीचा वेळच्या वेळी आणि कार्यक्षम वापर होण्याची गरज त्यांनी या बैठकीत व्यक्त केली. क्रिकेट. मर्यादित 20 षटकांच्या क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत सुपर 8 गटात काल इंग्लंडनं पाकिस्तानचा 2 गडी राखून पराभव केला. श्रीलंकेतल्या पल्लीकल इथं झालेल्या या सामन्यात सुरुवातीला फलंदाजी करताना पाकिस्तानच्या निर्धारित 20 षटकात 9 गडी बाद 164 धावा झाल्या होत्या. हे लक्ष्य इंग्लंडनं 8 गडी बाद 165 धावांमध्ये पूर्ण केलं. महिला क्रिकेटमध्ये भारत ऑस्ट्रेलिया संघांमधल्या मर्यादित 50 षटकांच्या मालिकेत काल ऑस्ट्रेलियात ब्रिस्बेन इथं झालेल्या पहिल्या सामन्यात भारताला पराभव पत्करावा लागला. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना भारताचा डाव 49व्या षटकात 214 धावांवर संपला. ऑस्ट्रेलियानं ही धावसंख्या 4 गडी गमावून 39व्या षटकातच पार केली. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. भारताला आरोग्यसेवा केंद्र बनवण्यासाठी सामाजिक संस्थांनी पुढाकार घ्यावा, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचं आवाहन. पंतप्रधान आजपासून 2 दिवसांच्या इस्रायल दौऱ्यावर. केरळचं केरलम असं नामांतर करण्यास केंद्रीय मंत्रिमंडळाची मान्यता. गोंदिया जबलपूर रेल्वे मार्गाच्या दुपदरीकरणासह 3 रेल्वे प्रकल्पांनाही मंजुरी. संयुक्त राष्ट्रसंघात रशिया युक्रेन युद्धविरामासंबंधीच्या ठरावावर झालेल्या मतदानात भारत तटस्थ. आणि T20 क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत सुपर 8 गटात इंग्लंडचा पाकिस्तानवर 2 गडी राखून विजय. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.